कथा एका शिक्षण तपस्वीची. ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक कैलासवासी आप्पा पेंडसे यांची जीवनकथा. आप्पांच्या मार्गदर्शनाखाली युवक आणि युवतींचे प्रेरणा संपन्न संघ 1964 ते 1983 या काळामध्ये उभे राहिले. दर रविवारी सकाळी आप्पांकडे शाळा महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनी एकत्र येत. आप्पा त्यांना देशभक्तीने भारलेली सुंदर गीते शिकवत. करिअर किंवा विवाह कोणत्याही निमित्ताने आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी आपल्या समाजाचं आपण काही देणं लागतो आणि कुठल्या तरी सामाजिक प्रश्नावर आपण निरपेक्ष बुद्धीने काम केलंच पाहिजे असं ते आग्रहाने सांगत. या युवतींच्या समूहामध्ये हंस, मोहिनी आणि नवल या मासिकांचे संपादक कैलासवासी अनंत अंतरकर यांची कन्या हेमा अंतरकर ही होती. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तिने चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यासक्रम केला होता. सध्या ती माहितीपट दिग्दर्शन, लेखन, संपादन, छायाचित्रण, जाहिरात निर्मिती या क्षेत्रात प्रतिभा संपन्न काम करत आहे. तिला आप्पांनी एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र उमलत्या वयातल्या कन्येला तिच्या ध्येयवादी पित्याने लिहावं असं आहे, त्यामुळे सर्वच तरुण वयातल्या मुलींनी समजून घेण्यासारखं आहे. ते पत्र असं: प्रिय हेमाताई, तुमच्या नुकत्याच होऊन गेलेल्या वाढदिवसानिमित्त तुमचं शुभचिंतन करतो. आपण दर रविवारी एकत्र जमून चिंतन, गायन आणि काही कामालाही सुरुवात केली, त्याला आता 18 वर्ष होऊन गेली आहेत. मागे वळून पाहताना मला आठवतं की आपलं हे युवती मंडळ म्हणजे मोठं बळ होतं. अनेक समाजकार्यांचे निश्चय युवतींनी केले. कोयनेच्या भूकंपाच्या वेळी सर्व युवती मंडळ ससूंच्या रुग्णालयामध्ये कंबर बांधून उभं होतं, जखमींच्या जखमा बांधत होतं, जखमींच्या नातेवाईकांचा शोध घेत होतं. अशा प्रकारची अनेक कामं युवतींनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काळातही युवतींनी उत्तम निश्चय केले आणि उत्तम कार्य उभी केली. सावरकरांनी आपल्या वहिनींना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे: झाल्या तदा प्रियकरांसह आण भाका, त्या सर्व देवी वहिनी स्मरती तुम्हा का. बाजी प्रभू ठरुवदे युवसंघ सर्व, आम्ही चितोर युवती युवती सगर्व. त्यावेळी आपल्या प्रियजनांसह देशकार्याच्या आणाभाका झाल्या, देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी शपथा घेतल्या गेल्या. वहिनी, तुम्हाला त्या आठवतात का? असं सावरकर विचारत आहेत. त्यावेळचे जे वीर युवक होते ते म्हणत होते, अरे आम्ही बाजी प्रभूंसारखा पराक्रम करू. आणि युवती म्हणत होत्या की आम्ही चितोर युवतींसारखं बलिदान करू. अशा प्रतिज्ञा त्यांनी केल्या. अशा प्रतिज्ञा केल्यानंतर काय झालं? ज्या होती तई प्रियजनांसह आण भाका, त्या ते स्मरोनी मग सांप्रत हे विलोका. नाही पुरी उलटली जरी 8 वर्षे, तो कार्यसिद्धी तुकी मन कान हर्षे. आ सेतु पर्वत उचम बळला स्वदेश, वीरा कृती धरित टाकुनी दीन वेश. स्वातंत्र्यपूर्व काळात काम करणाऱ्या त्या वीरांगनांनी मोठं यश मिळवलं. आपल्या युवती मंडळाबद्दल मला तसंच वाटत होतं. स्वातंत्र्यानंतर या देशाच्या उभारणीत ही प्रत्येक युवती मोठं योगदान करेल. प्रत्येक युवती ही चिरप्रकाशाची, चिरस्फूर्तीची एक देवताच असं वाटत असे. हिंदुस्थानच्या सर्व प्रश्नांवर आमचे युवक आणि आमच्या युवती तोडगा काढतीलच काढतील अशा विश्वासाने मन आनंदून जात असे. पण आज मला वाटतं आहे की ते तेज काहीसं मंद झालं आहे का? एकत्वाचा प्रकाश कमी झाला आहे का? खरं तर देशातील प्रत्येक क्षेत्राला शहाणी माणसं हवी आहेत. शेतीला हवीत, अर्थकारणाला हवीत, नाट्यसृष्टीला हवीत, गाण्याला हवीत, क्रिकेटमध्ये पाहिजेत, टेनिसमध्ये पाहिजेत. असं कोणतं क्षेत्र आहे की ज्या क्षेत्राला चांगली माणसं नको आहेत? प्रश्न असा आहे की चांगली माणसं निर्माण करण्याचा जो उद्योग आहे त्यालाच चांगली माणसं कुठून पुरवायची? जे एक जाणून घेतलं असता सगळ्याची समज पडते असं या जगात काय आहे? उपनिषदांमध्ये असं सांगितलेलं आहे, येन एकेन विज्ञातेन सर्वं विज्ञातं भवति तद्विजानस्व तद्ब्रह्म इति. जे एक जाणल्याने सर्व जाणले असे होते तेच ब्रह्म होय, ते जाणून घे. त्याचप्रमाणे जे एक कार्य केल्याने देशातील सगळी कार्ये केल्याचे पुण्य मिळते, श्रेय मिळते, ते म्हणजे काय? तर नवसमाज, नवराष्ट्र घडवणाऱ्या व्यक्ती आणि संघटना उभ्या करणे हेच. म्हणून आज ना उद्या, उद्या ना परवा, केव्हा तरी आपली कार्यशक्ती या कार्यात व्यतीत होवो हीच परमेश्वराला प्रार्थना आहे. शेक्सपियरने आपल्या एका सुनीतात जे म्हटले आहे ते आपल्यापैकी प्रत्येकीबद्दलच वाटते आणि वाटत आहे. तो म्हणतो, वसंत ऋतूतल्या एखाद्या प्रसन्न दिवसाशी तुझी तुलना करावी का? तुझ्याजवळ तर त्याहून अधिक मधुरता आहे, मार्दव आहे. वसंतातल्या उमलत्या कळ्यांना काही वेळा वादळ वाऱ्यांचे हेलकावे सहन करायला लागतात. आकाशातला सूर्य काही वेळा दाहक उन्हाने त्या कोमल कळ्यांना तलखी देतो, परंतु त्याची स्वर्णिम आभा केव्हा तरी फिकी होतेच. जे जे काही सुंदर आहे त्याच्या वैभवापासून ते केव्हा तरी वंचित होतंच. पण तुझ्या जीवनातला वसंत ऋतू हा तर चिरजीवन आहे. त्याचं वैभव कधीही न मावळणारं आहे आणि तुझ्याजवळ जे शुभ आणि सुंदर आहे त्याचा ठेवासुद्धा सगळ्या जगाला आनंद देत अक्षयच राहणार आहे. हे माताई, तुम्ही आणि सर्व युवती मंडळ, तुम्ही सर्वजणी काल फुलपाखरं होतात, लहान होतात, अल्लड होतात, परंतु अब तक सुमनों पर चलते थे, अब काटों पर चलना सीखो, अशी गीतं गात गात तुम्ही मोठ्या झालात, प्रगल्भ झालात. मला तुमच्यात संघटित भारतीय स्त्री शक्तीचं दर्शन घेण्याची इच्छा आहे. कालच्या फुलपाखरांच्या उद्या देवता भाव्यात, अशा शुभचिंतनासह आपला वी पेंडसे. ज्ञानप्रबोधिनीच्या स्त्री शक्तीने, स्त्री संघटनेने हे पत्र आपला प्रेरणा स्रोत म्हणून जपलेलं आहे. Thank you.